नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम. पंतप्रधानांच्या हस्ते 9,600 कोटी रुपये खर्चाच्या विविध योजनांचं उद्घाटन. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 1,492 कोटी रुपयांचा निधी. लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. लाभार्थी महिलांच्या खात्यातून विधी सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकांवर कारवाईचा सरकारचा इशारा. एसटी महामंडळाच्या 343 बसस्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र, महिला बचत गटांना उपलब्ध होणार स्टॉल्स. आणि कानपूर कसोटी जिंकत भारताचा बांगलादेश विरुद्ध 2-0 असा मालिका विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीत आज सकाळी महात्मा गांधीजींचं समाधीस्थळ राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधीजींना आदरांजली वाहिली. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजघाट इथं महात्मा गांधीजींना अभिवादन केलं. 17 सप्टेंबरपासून देशभर राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचाही आज समारोप होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत स्वच्छ भारत कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते 9,600 कोटी रुपये किमतीच्या स्वच्छतेशी संबंधित अनेक योजनांचं उद्घाटन होणार आहे. पूरग्रस्त 14 राज्यांना 5,858 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं जारी केला आहे. त्यापैकी सर्वाधिक हिस्सा महाराष्ट्राला 1,492 कोटी रुपये मिळणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे या राज्यांमध्ये नुकसान झालं होतं. यावर्षी आतापर्यंत 21 राज्यांना एकूण 14,958 कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दिल्या जात असलेल्या रकमेमुळे राज्याच्या आणि पर्यायानं देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते काल सांगली इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं स्वप्न लाडक्या बहिणी पूर्ण करतील आणि त्यांना लखपती केल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यातून विधी सेवा शुल्क कपात करणाऱ्या बँकांवर कारवाईचा इशारा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिला आहे. एसटी महामंडळाच्या 343 बसस्थानकावर आनंद आरोग्य केंद्र हे दवाखाने सुरू होणार आहेत. या ठिकाणी सर्व नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यासह कमी दरात विविध चाचण्या आणि औषधं मिळणार आहेत. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय प्रत्येक स्थानकावर महिला बचत गटांना नाममात्र दरात दुकानं उपलब्ध करून देणं, नवीन 2,500 बसची खरेदी, 100 डिझेल बसचं इलेक्ट्रिक बसमध्ये रुपांतर, तसंच मुंबई पुणे मार्गावरच्या इलेक्ट्रिक शिवनेरीमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी शिवनेरी सुंदर नेमण्याचा निर्णयही महामंडळानं घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत काल भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं. प्रदेश भाजप निवडणुकीसाठी जी योजना बनवेल ती योग्य रीतीनं कार्यान्वित करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. महायुतीच्या जागावाटपासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत शहा यांची चर्चा झाल्याचं वृत्त आहे. जालना तसंच बुलढाण्यासह राज्यातल्या नव्यानं मान्यताप्राप्त 8 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये याच शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरू होणार असल्याचं केंद्रीय आरोग्य तसंच आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. ते काल बुलढाणा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. खामगाव जालना रेल्वेमार्गाला लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळेल, असं जाधव यांनी सांगितलं. मलकापूर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर या नवीन प्रस्तावित रेल्वेमार्गाची मागणी आल्यास त्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
माता भगिनी महाराष्ट्राच्या होतील निर्भयाता,
प्रति महिन्याला खात्यामध्ये नियमित रक्कम येता, लाभाने या भगिनींचा, लाभाने या भगिनींचा सन्मान पुन्हा वाढेल.
बहिणीच्या या संसाराला हातभार लागेल,
बहिणीच्या या संसाराला हातभार लागेल.
महाराष्ट्राच्या आदिवासी वाड्या पाड्यातील दुर्गम भागातील महिला दीदी ताई या आत्मविश्वासासह आता खंबीरतेची अनुभूती घेत आहेत. हा आनंद एक प्रतीक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे मिळालेल्या आधाराचा.
माता भगिनींचा सन्मान उंचावेल महाराष्ट्राची शान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन.
बहिणींना सक्षम करण्याचा एकच हा निर्धार, महिला कल्याणाचा आहे उज्ज्वल हा विचार. भगिनींच्या संसाराला हा भरभक्कम आधार, पाठीशी उभे राहिले महाराष्ट्र सरकार.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचे पैसे लाभार्थी आणि पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे. या दिलेल्या आर्थिक मदतीतूनच एक नवी आशा जागृत तर होत आहेच, त्याचबरोबर लाखो महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून जीवनमान उंचावणार आहे. महिलांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन सदैव पाठीशी.
माता भगिनींचा सन्मान उंचावेल महाराष्ट्राची शान. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन.
बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कानपूर क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवत 2 सामन्यांची ही मालिका 2-0 जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीत काल अखेरच्या दिवशी भारताला सामना जिंकण्यासाठी 95 धावांची आवश्यकता होती. भारतीय संघानं 17 षटक आणि 2 चेंडूत 3 गडी गमावत 98 धावा केल्या. रविचंद्रन अश्विन मालिकावीर तर यशस्वी जयस्वाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. रवींद्र जडेजानं या सामन्यात 3000 धावा आणि 300 बळींचा टप्पा पार केला. सर्वात कमी म्हणजे 74 कसोटी सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा जडेजा हा इंग्लंडच्या इयान बोथम याच्यानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात तिरुनदीवर उभारण्यात आलेल्या 7 बंधाऱ्यांचं काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. तिरुनदीवर बोलसांगवी, बोरगाव, तिरुका, सुल्लाळी, गव्हाण या ठिकाणी प्रत्येकी 1 आणि डोंगरगाव इथल्या 2 बंधाऱ्यांची साखळी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे 496 हेक्टर क्षेत्राला सिंचनाखाली सुविधा मिळणार आहे. जळकोट इथं उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारत, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय तसंच शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. जालना इथं काल जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समिती दिशाचे अध्यक्ष तथा खासदार डॉ कल्याण काळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. विविध योजनेअंतर्गत मंजूर असणाऱ्या लोकहितांच्या विकास कामांची सत्यता तपासून पहा, तसंच ती कामं कोणाच्याही दबावाला बळी न पडता समन्वय ठेवून तत्परतेनं पार पाडा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नांदेड जिल्ह्यात 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत 62 मंडळात झालेल्या अतिवृष्टीनं 5,96,517 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून शेतकऱ्यांना अनुदान वाटपासाठी 812 कोटी रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीच्या मंदिरात उद्या सकाळी 10 वाजता तहसीलदारांच्या हस्ते घटस्थापनेनं या उत्सवाला प्रारंभ होईल. मंदिर परिसरात सलग 9 दिवस भजन, कीर्तन, प्रवचन तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेडलगतच्या वाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पूजा हणवंते आणि सदस्य शीतल पावडे यांनी विहित मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं त्यांना पुढील कालावधीसाठी अपात्र ठरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत. जानेवारी 2021 मध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 9 जुलै 2024 रोजी संपली आहे. मजूर महिलेकडून 25 दिवसांचे खाडे न टाकण्यासाठी 2,000 रुपये लाच घेणाऱ्या नांदेड महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली. त्याच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिव इथल्या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातला मुख्य लिपिक दयानंद चव्हाण याला 25,000 लाच घेताना काल अटक करण्यात आली. कळंब इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरक्षारक्षक नेमण्याची मंजुरी मिळवण्याकरता सभापतीच्या सहीनं दाखल केलेला प्रस्ताव मंजूर करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम. पंतप्रधानांच्या हस्ते 9,600 कोटी रुपये खर्चाच्या विविध योजनांचं उद्घाटन. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 1,492 कोटी रुपयांचा निधी. आणि एसटी महामंडळाच्या 343 बसस्थानकावर आनंद आरोग्य केंद्र महिला बचत गटांना उपलब्ध होणार स्टॉल्स, याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.